प्रेषितांचे कृत्य याचा 12 अध्याय. त्यावेळच्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतील काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला. युहानाचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने जेवे मारले. हेरोदाने पाहिले की यहुदी अधिकाऱ्यांना हे आवडले आहे, म्हणून त्याने पेत्राला सुद्धा अटक करण्याचे ठरवले. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. हेरोदाने पेत्राला अटक करून तुरुंगात टाकले. त्याच्या रखवालीकरिता त्या शिपायाच्या 4 चौकड्याच्या स्वाधीन केले. वलांडनसन झाल्यावर पेत्राला लोकांसमोर आणण्याची योजना होती, म्हणून पेत्राला तुरुंगात ठेवण्यात आले. पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत होती. पेत्र 2 शिपायाच्या मध्ये झोपला होता. त्यास 2 साखळींनी बांधले होते. तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते. ती रात्रीची वेळ होती. व हेरोदाने असा विचार केला की दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे. तेव्हा पहा, अचानक परमेश्वराचा दूत तेथे उभा राहिला. तुरुंगाच्या खोलीत एकदम प्रकाश पडला. देवदूताने पेत्राच्या कुशीला स्पर्श करून त्यास उठवले. देवदूत म्हणाला, लवकर उठ. तेव्हा पेत्राच्या हातातील साखळ्या गळून पडल्या. देवदूत पेत्राला म्हणाला, कपडे घाल व तुझा वाहना घाल. मग पेत्राने कपडे घातले. मग देवदूत म्हणाला, तुझा झगा अंगात घाल व माझ्या मागे ये. मग देवदूत बाहेर पडला व पेत्र त्याच्या मागे चालला. पेत्राला कळत नव्हते की हे खरोखर काय करीत आहे. त्यास वाटले आपण दृष्टांत पाहत आहोत. पहिल्या व दुसऱ्या फेरीतील पहारेकरांना ओलांडून पेत्र व देवदूत लोखंडी दरवाजाजवळ येऊन पोहोचले. ते त्याच्यासाठी आपोआप उघडले. पेत्र व देवदूत दरवाजामधून बाहेर पडले. त्यांनी एक रस्ता पार केला आणि अचानक देवदूत पेत्राला सोडून निघून गेला. पेत्राला मग कळले की नक्की काय घडले आणि तो म्हणाला, आता मला समजले की प्रभूने खरोखर त्याचा दूत माझ्याकडे पाठविला व त्याने मला हेरोदाच्या हातातून व यहुदी लोकांना संपूर्ण अपेक्षा भंग करून मला सोडवले आहे. या गोष्टीची जाणीव झाल्यावर पेत्र मरियाच्या घरी गेला. ती योहान ज्याला मार्कई म्हणत त्याची आई होती. पुष्कळ लोक त्या ठिकाणी जमले होते. ते सर्व प्रार्थना करीत होते. पेत्राने फाटकाचा दरवाजा ठोठावला तेव्हा रुंदा नावाची दासी फाटक उघडण्यासाठी आली. तिने पेत्राचा आवाज लगेच ओळखला आणि ती खूप आनंदित झाली. ती फाटक उघडण्याचे सुद्धा विसरून गेली. ती आतमध्ये पळाली आणि लोकांस तिने सांगितले, पेत्र दाराजवळ उभा आहे. विश्वास ठेवणाऱ्या रुंदाला म्हणाले, तुला वेड लागले आहे, परंतु पेत्र दाराजवळ उभा आहे. असे रुंदा परत परत अगदी कळकळीने सांगू लागली. म्हणून लोक म्हणाले, तो पेत्राचा दूत असला पाहिजे. पण पेत्र बाहेरून फाटक सारखे ठोठावत होता. जेव्हा विश्वास ठेवणाऱ्यांनी फाटक उघडले तेव्हा त्यांनी पेत्राला पाहिले. ते चकित झाले होते. पेत्राने हाताने खुणावून शांत राहायला सांगितले. मग त्याने प्रभूने सुरुंगातून कसे आणले हे सविस्तर सांगितले. तो म्हणाला, याकोब इतर बांधवांना काय घडले ते सांगा. मग पेत्र तिथून निघून दुसऱ्या ठिकाणी गेला. दुसऱ्या दिवशी शिपाई फार हताश झाले होते. पेत्राचे काय झाले असावे याचा ते विचार करीत होते. हेरोदाने पेत्राला सगळीकडे शोधले पण तो त्यास शोधू शकला नाही. मग हेरोदाने पहारेकरांना प्रश्न विचारले व त्यांना मरण्याची शिक्षा ठोठावली. नंतर हेरोद यहुदिया प्रांतातून निघून गेला. तो कैसरिया शहरास गेला व तेथे काही काळ राहिला. हेरोद सौर सिदोन नगरातील लोकांवर फार रागावला होता. ते लोक मिळून हेरोदाला भेटायला आले. ब्लस्तला आपल्या बाजूला वळविण्यात ते यशस्वी झाले. ब्लस्त हा राजाचा खासगी सेवक होता. लोकांनी हेरोदाकडे शांततेची मागणी केली कारण त्यांचा देश अन्नधान्याच्या बाबतीत हेरोदाच्या देशावर अवलंबून होता. हेरोदाने त्यांना भेटण्यासाठी एक दिवस ठरवला. त्या दिवशी हेरोदाने आपला सुंदर दरबारी पोशाख घातला होता. तो न्यायस्थानावर बसून लोकांसमोर भाषण करू लागला. लोक मोठ्याने आरोळी करून म्हणाले, ही तर देवाची वाणी आहे, मनुष्याची नव्हे. हेरोदाने या स्तुतीचा स्वीकार केला आणि त्याने देवाला गौरव दिला नाही. म्हणून परमेश्वराच्या दूताने त्यावर प्रहार केला. तो किडे पडून मरण पावला. देवाचे वचन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरत गेले व लोकांस प्रेरित करीत होता. विश्वास ठेवणाऱ्यांचा गट दिवसेंदिवस मोठा होत होता. बर्नबा व शौलाने त्याचे यरुशलेम शहरातील काम संपविल्यानंतर ते अंतुकियाला परत आले. त्यांनी मार्क योहान याला त्यांच्याबरोबर घेतले.